चीनीमंडी.com पॉडकास्ट।
भीमा कारखान्याची साखर विक्री नाही, परिणामी जिल्हा बँकेचे 135 कोटी रुपये थकले। सहकारी साखर कारखान्यांना जिल्हा बँकेसह राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज दिलं जातं। दौंड तालुक्यातील भीमा सहकारी कारखान्याला पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेनं दिलेलं 135 कोटी रुपयांचं कर्ज थकीत आहे। कारखान्यानं उत्पादित केलेल्या साखरेची विक्री न झाल्यानं हे कर्ज थकीत आहे। यातून मार्ग काढण्यात येणार असल्याचं भीमा कारखान्याचे अध्यक्ष आणि आमदार राहुल कुल यांनी सांगितलं। बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात म्हणाले, थकबाकीमुळे अनुत्पादित कर्जाचं प्रमाण वाढल्यानं बँकेचं आर्थिक नुकसान होत आहे, परंतु बँकेच्या आर्थिक व्यवहारांवर परिणाम होत नाही। जिल्हा बँक ही संबंधित कारखान्याकडील उत्पादित साखरेच्या तारणावर उचल रूपानं कर्ज देते, त्यामुळे कारखान्यांकडे फारशी थकबाकी शिल्लक राहत नाही, परंतु भीमा कारखाना याला अपवाद ठरला आहे। या कारखान्यानं वीज निर्मिती प्रकल्पासाठी मध्यम मुदतीचं कर्ज घेतलं आहे।